jazz.com. शाहिस्ते खानाचं दक्षिणेतल्या मराठा सत्तेपुढं काहीच चालत नव्हतं. आता त्याच्या मदतीला जसवंत सिंग आला होता. विनाकारण अर्थहीन छापे टाकून गोरगरीब रयतेला त्रास देण्याचे प्रकार शाहिस्ते खानाच्या सरदारांनी केले. त्यात आघाडीवर होता नामदार खान. शाहिस्ते खानाला अशी बातमी मिळाली की लोहगडाच्या पायथ्याला शत्रूच्या म्हणजेच शिवाजी महाराजांच्या सैन्याचा तळ आहे. त्यामुळे लगेचच शाहिस्ते खानाने नामदार खान याच्या नेतृत्वाखाली सैन्य शत्रूच्या निपातासाठी पाठवले. तिथं गेल्यावर त्यानं 70-80 खेड्यात आगी लावून अन्नधान्य आणि लोकांची संपत्ती नष्ट केली. हा प्रकार झाल्यावर तो तिकोन्याला गेला आणि त्यानं पाहिलं की खेड्यातली सगळी मंडळी आपली जनावरे आणि आपापल्या माणसांना घेऊन गडावर गेली आहे. नामदार खान हा इतका विचित्र होता की त्याने गडावर जाऊन तिथं गेलेल्या माणसांना आणि त्यांच्या जनावरांना ताब्यात घेतलं. नामदार खान एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं तिकोना, इसापूर, तुंग या किल्ल्यांच्या मध्ये वसलेल्या खेड्यांना आगी लावण्याचा मूर्ख आणि क्रूर प्रकार केला. या सगळ्या प्रकारात शिवाजी महाराज रयतेची काळजी घेतच होते. शिवाजी महाराजांनी पत्रातून दिलेल्या एका आदेशातून हे लक्षात येते. पाठवलेल्या पत्रात ते म्हणतात, गनिमांचा हल्ला होण्याची वर्दी मिळताच रयतेला सुखरूप जागी पोहोचवावे, ज्या ठिकाणी शत्रूपासून त्यांना कसलाच त्रास होणार नाही अशा ठिकाणी त्यांना पाठवावे. या कामात कसूर नको, अन्यथा रयतेला झालेल्या त्रासाचे पाप तुमच्या माथी बसेल. कोकणात शिवाजी महाराजांची पकड अत्यंत मजबूत आणि निर्विवाद होती. इंग्लिश रेकॉर्ड्स प्रमाणे शिवाजी महाराजांबद्दल इंग्रज लिहितात, दंडराजपुरी म्हणजेच जंजिरापासून त्याची सत्ता आहे. दक्षिणेकडील खारेपाटणला त्याने शह दिला आहे. पुढील वर्षी गोव्यापर्यंत सत्ता वाढवण्याचा त्याचा निश्चय आहे. यावरून शिवाजी महाराजांच्या सामर्थ्याची आपल्याला प्रचिती येते. शिवाजी महाराजांच्या बुलंद सेनापतींच्या म्हणजेच नेताजी पालकरांच्या मागावर मुघल लागले होते. हा पाठलाग विजापुरापर्यंत चालला. साहजिकच आदिलशाही सत्ता मुघलांना आपल्या सीमेवर बघून अस्वस्थ झाली. यावेळी रुस्तुमे जमा या सरदाराने मुघलांची समजूत काढली आणि त्यामुळे नेताजी पालकरांना सुरक्षितपणे तिथून निघता आलं. शिवाजी महाराजांचा प्रदेश आणि किल्ले आपल्याला सहज जिंकता येतील हा शाहिस्ते खानाचा गैरसमज आता पार धुळीला मिळाला होता. त्याने शिवाजी महाराजांच्या सैन्याला फूस लावण्याचाही प्रयत्न केला पण त्यात त्याला यश आलं नाही. दरम्यानच्या काळात शाहिस्ते खानाच्या मुलीचे म्हणजेच परी बेगमचे लग्न त्याचा भाचा कामगार खान याच्याशी ठरले होते. या लग्नात शाहिस्ते खान गुंतला होता. हे लग्न पुण्यातच संपन्न झाले. शाहिस्ते खान आणि त्याचं सैन्य सुस्त होतं. त्यांना शिवाजी महाराजांकडे असलेली ताकद अत्यंत तोकडी असून ते आपल्या विरुद्ध काहीच करणार नाहीत अशा समजुतीत शाहिस्ते खान रमला होता. त्याला शिवाजी महाराजांच्या योजनेची आणि चातुर्याची अजिबातच कल्पना नव्हती. शिवाजी महाराज आता मोठ्या योजनेच्या तयारीत होते. त्यांनी आपल्या अत्यंत सक्षम हेरांकडून पुण्यातली सारी खबर मिळवली होती. शाहिस्ते खानाच्या सगळ्या हालचाली शिवाजी महाराजांना अगदी व्यवस्थित कळत होत्या. मुघलांची लढा सुरूच होता आणि आदिलशहाशी संघर्षही सुरूच होता. मुघलांची समझोता करून शिवाजी महाराज आपले किल्ले देण्यास तयार होतील हे तर शक्यच नव्हते. मुघलांशी आता थेट लढणं भागच होतं. त्यातच शिवाजी महाराजांच्या सैनिकांना आमिष दाखवून फूट पाडण्याचे प्रयत्न आदिलशाहीकडूनही सुरूच होते. त्यातच सिंहगडावरची एक तुकडी फुटू शकते हे जेव्हा शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी अत्यंत हुशारीने कोकणात आक्रमण केलेल्या नामदार खानावर चालून जाण्याचा बेत रद्द केला. कुठल्या वेळी काय करावं आणि काय करू नये याबाबतची शिवाजी महाराजांची समज आपल्याला यातून दिसते. मुघलांना धडा शिकवण्याचा महाराजांचा बेत निश्चित झाला. शाहिस्ते खान कधी स्वप्नातही विचार करू शकणार नाही अशी योजना महाराज आखत होते. महाराजांची ही कृती नुसती महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात त्यांच्या धाडस आणि पराक्रमाचा डंका बाजवणार होती. शिवाजी महाराजांनी 5 एप्रिल 1663 या दिवशी शाहिस्ते खानावर हल्ला केला. शिवाजी महाराजांचं हे धाडस केवळ आणि केवळ अद्भुत होतं. मुघल सुभेदाराच्या छावणीवर असा हल्ला करून त्याची पार मानहानी करण्याची अशी धाडसी घटना इतिहासात क्वचितच असावी. शिवाजी महाराजांच्या तलवारीच्या घावात शाहिस्ते खानाची बोटच तुटली. खरं तर त्याच्या जीवावरच बेतलं असतं, पण ते बोटांवर निभावलं. या हल्ल्यात तो वाचला असला तरी त्याचा मुलगा अबुल फतेह हा मात्र मारला गेला. या हल्ल्यात जखमी झालेल्या आणि मेलेल्या लोकांची संख्या 50 आसपास होती. त्याबद्दलचा सारा वृत्तांत समकालीन लेखक भीमसेन सक्सेना लिहितो. त्याचं वर्णन जास्त विश्वसनीय मानलं जातं, कारण भीमसेनचा काका त्या रात्री हजर होता. भीमसेन सक्सेना याच्या सांगण्यानुसार 5 एप्रिल 1663 रोजी शिवाजी महाराजांनी 40 मैल पायी अंतर पार केलं. त्यांच्याबरोबर 200 सैनिक होते. शिवाजी महाराज जसवंत सिंहाच्या छावणीजवळून गेले आणि मग महाराज मुदपाक खाण्याजवळ आले. शाहिस्ते खानाच्या अंतपुराची भिंत तोडून शिवाजी महाराज आपल्या 10 सैनिकांच्या सोबत आत शिरले. तेव्हा दासीने शाहिस्ते खानाला कळवले की काही माणसे आत शिरली आहेत, ती कोण आहेत? हे कळायला काहीच मार्ग नव्हता, कारण रात्रीच्या अंधारात काहीही दिसणं अत्यंत मुश्किल होतं. शाहिस्ते खानावर तो बाहेर येताच हल्ला करण्यात आला. शाहिस्ते खानाला जखम झाली. या साऱ्या गोंधळात अबुल फतेह हा शाहिस्ते खानाचा मुलगा मारला गेला. सैनिकांनी तो शाहिस्ते खानच आहे असं समजून त्याला मारून त्याचं शिर कापून नेलं. या मानहानीनंतर शाहिस्ते खान औरंगाबादला निघून गेला, पण जसवंत सिंह मात्र पुण्यात आपल्या सैन्यासह राहिला. महाराजांचा हा विजय ऐकून खुद्द औरंगजेबाचं तख्त हललं. एप्रिल 1663 मध्ये शिवाजी महाराज कोकणात उतरले. त्यांनी पहिल्यांदा कुडाळ घेतले. डच संदर्भानुसार 4000 घोडदळ आणि 10000 पायदळ होतं. शिवाजी महाराजांनी वाडीच्या सावंतांच्या ताब्यातला मुलूख घेऊन विजापूरच्या अधिकाऱ्यांना पराभूत केलं. मुघल आणि विजापूरकरांना दिलेला हा दणका बघून शेजारच्या पोर्तुगीजांना घामच फुटला होता. शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज गव्हर्नरला पत्र पाठवून चांगलाच दम भरला होता. मुघलांना कोणत्याही प्रकारची मदत करणं म्हणजे शिवाजी महाराजांचा रोष ओढवून घेणं आहे हे आता पोर्तुगीजांनी ओळखलं. शिवाजी महाराजांची ही आज्ञा त्यांनी पाळली, कारण बलाढ्य मुघल त्यांना आपल्या शेजारी नकोच होते.